50 languages. 52.
52.
In the department store.
Department store madhe.
Department store madhe.
Shall we go to the department store?
आपण department store मध्ये जाऊया का?
आपण department store मध्ये जाऊया का?
I have to go shopping.
मला काही खरेदी करायची आहे.
मला काही खरेदी करायची आहे.
I want to do a lot of shopping.
मला खूप खरेदी करायची आहे.
मला खूप खरेदी करायची आहे.
Where are the office supplies?
कार्यालयीन सामान कुठे आहे?
कार्यालयीन सामान कुठे आहे?
I need envelopes and stationery.
मला लिफाफे आणि लेखन साहित्य पाहिजे.
मला लिफाफे आणि लेखन साहित्य पाहिजे.
I need pens and markers.
मला पेन आणि मार्कर पाहिजेत.
मला पेन आणि मार्कर पाहिजेत.
Where is the furniture?
फर्निचर कुठे आहे?
फर्निचर कुठे आहे?
I need a cupboard and a chest of drawers.
मला एक मोठे कपाट आणि खण असलेले एक छोटे कपाट घ्यायचे आहे.
मला एक मोठं कपाट आणि खण असलेले एक छोटं कपाट घ्यायचं आहे.
I need a desk and a bookshelf.
मला एक बाक आणि एक बुकशेल्फ पाहिजे.
मला एक बाक आणि एक बुकशेल्फ पाहिजे.
Where are the toys?
खेळणी कुठे आहेत?
खेळणी कुठे आहेत?
I need a doll and a teddy bear.
मला एक बाहुली आणि teddy bear पाहिजे.
मला एक बाहुली आणि teddy bear पाहिजे.
I need a football and a chessboard.
मला फुटबॉल आणि बुद्धिबळाचा पट पाहिजे.
मला फुटबॉल आणि बुद्धिबळाचा पट पाहिजे.
Where are the tools?
हत्यारं कुठे आहेत?
हत्यारं कुठे आहेत?
I need a hammer and a pair of pliers.
मला एक हातोडा आणि एक पक्कड घ्यायची आहे.
मला एक हातोडा आणि एक पक्कड घ्यायची आहे.
I need a drill and a screwdriver.
मला एक ड्रिल आणि स्क्रूड्रायव्हर पाहिजे.
मला एक ड्रिल आणि एक स्क्रूड्रायव्हर पाहिजे.
Where is the jewelry department?
दागिन्यांचा विभाग कुठे आहे?
दागिन्यांचा विभाग कुठे आहे?
I need a chain and a bracelet.
मला एक माळ आणि एक हातकंकण पाहिजे.
मला एक माळ आणि एक हातकंकण पाहिजे.
I need a ring and earrings.
मला एक अंगठी आणि कर्णभूषण पाहिजे.
मला एक अंगठी आणि कर्णभूषण पाहिजे.